सर्वेभ्यः मम नमस्काराः, सुप्रभातं, शुभदिनम्। अद्य रघुवंशमहाकाव्ये प्रथमसर्गे 33 श्लोकं पश्यामः। तस्यामात्मानुरूपायामात्मजन्मसमुत्सुकः विलम्बितफलैः कालं स निनाय मनोरथैः। इदानीं प्रतिपदार्थं पश्यामः। तस्याम् इत्युक्ते सुदक्षिणायाम्, आत्म अनुरूपायां, दिलीपस्य अनुरूपायां, तस्यां सुदक्षिणायाम् आत्मजन्मसमुत्सुकः, आत्मनः जन्मनि पुत्ररूपेण उत्पत्तौ बहु उत्सुकः सन्। विलम्बितफलैः, विलम्बितफलम् इत्युक्ते पुत्रप्राप्तिरूपं, येषां तैः मनोरथैः, मनोरथैः इत्युक्ते कदा मे पुत्रो भवति इति आशाभिः, कालं निनाय, कालं यापितवान्। इदानीम् अन्वयं पश्यामः। सः आत्मानुरूपायां तस्याम् आत्मजन्मसमुत्सुकः विलम्बितफलैः मनोरथैः कालं निनाय। इदानीं तात्पर्यं पश्यामः। पूर्वतनश्लोके दिलीपस्य अन्तःपुरवर्गः महत् आसीत् इति उक्तम्, परन्तु सुदक्षिणा दिलीपस्य अनुरूपा पत्नी आसीत्। तस्याम् अनुरूपायां पुत्रोत्सवः भवतु इति सः दिलीपः बहु उत्सुकः आसीत्, परन्तु तस्य आशायाः फलप्राप्तिः इत्युक्ते पुत्रोत्सवः विलम्बितः जातः। कदा मे पुत्रो भवति, कदा मे पुत्रो भवति इति चिन्तया सः राजः कालं यापितवान्। ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯವನ್ನು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನೋಡೋಣ. ತಸ್ಯಾಂ ಆತ್ಮಾನುರೂಪಾಯಾಂ, ಅಂದರೆ ತನಗೆ ಅನುರೂಪಳಾದಂತಹ ತಸ್ಯಾಂ ಸುದಕ್ಷಿಣೆಯಲ್ಲಿ ಅಂತ. ಈಗ ಹಿಂದಿನ ಶ್ಲೋಕಗಳಲ್ಲಿ ಅವನ ಅಂತಃಪುರ ವರ್ಗವು ದೊಡ್ಡದಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಆದರೆ ಸುದಕ್ಷಿಣೆಯು ಅತ್ಯಂತ ಅನುರೂಪಳಾದಂತಹ ಪತ್ನಿ ದಿಲೀಪನಿಗೆ, ಅವಳಲ್ಲಿ ಪುತ್ರೋತ್ಸವವೂ ಆಗಲಿ ಅಂತ ಅವನ ಆಸೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಹಳ ಕುತೂಹಲದಿಂದ ಇದ್ದ, ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದ ಯಾವಾಗತ್ತೆ ಯಾವಾಗತ್ತೆ ಅಂತ. ಆದರೆ ಅವನ ಆಸೆ ಈಡೇರದು ಬಹಳ ತಡವಾಗ್ತಾ ಬಂತು. ಹಾಗಾಗಿ ಯಾವಾಗ ನನಗೆ ಮಗು ಹುಟ್ಟುತ್ತೆ, ಯಾವಾಗ ನನಗೆ ಸುದಕ್ಷಿಣೆಯಲ್ಲಿ, ತನಗೆ ಅನುರೂಪಳಾದಂತಹ ಸುದಕ್ಷಿಣೆಯಲ್ಲಿ ತನ್ನಷ್ಟೇ ಶ್ರೇಷ್ಠ ಗುಣಗಳನ್ನು ಉಳ್ಳ ತನ್ನಂತಹ ಮಗನು ಯಾವಾಗ ಹುಟ್ಟುತ್ತಾನೋ ಯಾವಾಗ ಹುಟ್ಟುತ್ತಾನೋ ಅನ್ನೋ ಆಸೆ ಅದು ಚಿಂತೆಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಯಿತು. ಸರ್ವೇಭ್ಯ ಮಮ ನಮಸ್ಕಾರ, ಸುಪ್ರಭಾತಂ, ಶುಭ ದಿನಂ.